मार्काचे शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. जेव्हा ते यरुशलेम शहराजवळ जैतूनाच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले, तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की समोरच्या गावात जा. गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल ते सोडा व येथे आणा. आणि जर कोणी तुम्हास विचारले तुम्ही हे का घेऊन जात आहात, तर तुम्ही असे म्हणा प्रभूला याची गरज आहे व तो ते लगेच परत तेथे पाठविल. मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर दाराशी एक शिंगरू बांधलेले आढळले. मग त्यांनी ते सोडले. तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणाले, हे शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरू नेऊ दिले. त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्यांनी आपले वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरवल्या. पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, होसांना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसांना. नंतर येशूने यरुशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या 12 शिष्यासह बेथानीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर येशूला भूक लागली. त्यास पानानी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल ह्या आशेने तो पहाव्यास गेला, पण तेथे त्यास पानाशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. नंतर तो त्यास म्हणाला, यापुढे सर्व काळ तुझे फळ कुणीही खाणार नाही. त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. नंतर ते यरुशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला. तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालू लागला. त्याने सरफाचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलटून टाकली. त्याने कोणालाही कसल्याच वस्तूची परमेश्वराच्या भवनामधून नेहान करू दिली नाही. मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थना भवन म्हणतील असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारीची गुहा बनवली आहे. मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्यासाठी मार्ग शोधू लागले, कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते. त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले. सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, रब्बी, पहा, ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे. येशूने उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही, आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हास सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा, आणि ते तुम्हास मिळेल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, ह्यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापाची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. ते परत यरुशलेम शहरात आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक, लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले आणि त्यास म्हणाले, आपण कोणाच्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला? येशू त्यांना म्हणाला, मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यापासून होता? त्यांचे उत्तर द्या. त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले, जर आपण तो स्वर्गापासून म्हणालो तर तो म्हणेल, मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवत नाही? परंतु जर आपण तो मनुष्यापासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील. त्या लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता. मग त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास माहीत नाही. तेव्हा येशू म्हणाला, मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हाला सांगत नाही.